नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा वेंचणुकेचे वेळापत्रक जाहीर. तिसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ परिषदेचे आज भारतात आयोजन. भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज नवी दिल्लीत बसका. देशातल्या 3 नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांक मंत्रिमंडळाची मान्यताय. कोलकाता दोतोराच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध म्हणून आज 24 वरां देशव्यापी संपाचं आयएमएचं उलो. जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा वेंचणुकेच्या वेळापत्रकाच्या घोषणेक भाजपा आणि काँग्रेसीन येवकार दिला. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडे उलयताना भाजपाचे सरचिटणीस तरुण चुग हांणी हे वेंचणुकेत आपल्या पक्षाक लोकांचा आशीर्वाद मेळटलो असो विश्वास उक्तायला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला जम्मू काश्मीर कलम 370 पासून मुक्त जाऊन मुखार वता असे चुग हांणी म्हळे. दुसऱ्या वटेन काँग्रेस फुडारी पवन खेरा हांणी आपला पक्ष वेंचणुके खातीर तयार आसा असे सांगले. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडे उलयताना तांणी सांगले की 2 राज्यात काँग्रेस जिखतली अशी अपेक्षा आसा. जम्मू काश्मीर आणि हरियाणा वांगडाच महाराष्ट्र आणि झारखंडात विधानसभा वेंचणुकेच्यो तारखो जाहीर जातल्यो अशी अपेक्षा काँग्रेसीची आशिल्ली अशा खेराणी म्हणे. जम्मू काश्मीरातल्या विधानसभा वेंचणुकेच्या घोषणेचे केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी स्वागत केला. एका सोशल मीडिया पोस्टात शहा हांणी म्हळा की केंद्र सरकारान फाटल्या 10 वर्षात खुपशा उपक्रमावरवी जम्मू आणि काश्मीरात शांतताय विकास आणि लोकशाहीचे बळकटीकरण केला. विधानसभा वेंचणूक लोकशाहीची मुळां चढ मजबूत करतली आणि केंद्रशासित प्रदेशाखातीर उदरगतीच्या नव्या कालखंडाची दारा उक्ती करतली अशी ताणी म्हळा. जम्मू काश्मीराच्या जनतेक वेंचणुकेत सक्रियपणान वाटेकार जावपाक आणि शांतता आणि विकास तिगोवन दवरपी तशीच तरणाट्यांचा फुडार उज्ज्वल करपाक निश्चित करपाक सरकार स्थापन करपाक व्हडा संख्येन मतदान करपाचे ताणी आवाहन केला. भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हांणी जम्मू काश्मीरात शांतता आणि प्रगतीच्या नव्या प्रवासार मुखार वचपाक ह्यो वेंचणुको कारणीभूत जातल्यो अशें म्हळा. प्रगती आणि लोककल्याणाची हमी दिवपी सरकार वेचात असे ताणी आवाहन केला. नवीन उपगिरह प्रक्षेपण वाहन म्हळ्यार SSLV-D3च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हळ्यार इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केला. एका सोशल मीडिया पोस्टात प्रधानमंत्र्यांनी म्हळा की भारताकडे आता एक नवीन प्रक्षेपण वाहन असा ही खूप खोशयेची गजाल. किफायतशीर SSLV अंतराळ मोहिमेत आता महत्वाची भूमिका साकारतले आणि खासगी उद्देगांक लेगीत उर्बा दितले असे ताणी मुखार म्हळा. तिसरी व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ परिषदेचे भारत आज आभासी स्वरूपात आयोजन करतलो. या शिखर परिषदेचा विषय असा एन एम्पावर्ड ग्लोबल साऊथ फॉर सस्टेनेबल फ्युचर. नवी दिल्लीत पत्रकारांक माहिती दितना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले की सगळ्या जागतिक दक्षिण देशांक या शिखर सभेत वाटो घेवपाक आमंत्रित केला. जागतिक दक्षिण शिखर परिषद आदल्या शिखर सभांनी जाल्ल्या वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या आव्हानाविशी केल्ल्या चर्चेच्या विस्ताराखातीर आणि एक माची म्हणून काम करतले. संघर्ष अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकष्ट आणि हवामान बदलाचं संसाराचे परिणाम याविषयी शिखर सभेत जागतिक दक्षिणातले देश आव्हानां प्राधान्य उपायांचेर खास करून उदरगतीच्या मळार चर्चा करतले. उक्तावण अधिवेशनाक राज्यप्रमुख आणि सरकारी पांवड्यार असतले आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येजमानकी चलयतले. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज नवी दिल्लीत बसका जातली. पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हांच्या फुडारपणाखाला ही बसका जातली. पक्षाचे सदस्यत्व मोहीम संघटनात्मक वेंचणुको आणि येता त्या विधानसभा वेंचणुकेची तयारी हाचेर या बसकेत चर्चा जातली. या बसकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी सरचिटणीस लेगीत वाटेकार जातले. लोकसभा वेंचणुके उपरांत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच व्हड बसका आसा. केंद्रीय मंत्रिमंडळान देशभरातल्या 3 नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांक मंजुरी दिली. 15,200 कोटी रुपया खर्चून बेंगळुरू मेट्रोचा तिसरा पावंडो, 12,200 कोटी रुपया ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो आणि सुमार 3,000 कोटी रुपयांचा पुणे मेट्रोचा विस्तार प्रकल्प हांचा हातून आसपाव आसा. मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडे उलयताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की बेंगळुरू मेट्रो प्रकल्पाक लागून शारातली येरादारीची कोंडी पयस जातली आणि ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प नवपाडा वागळे इस्टेट डोंगरीपाडा हिरानंदानी इस्टेट कोलशेत आणि साकेतातल्या मुखेल भागांक जोडटलो तर पुणे मेट्रो फेज 1 प्रकल्प स्वारगेट ते कात्रजाक जोडटलो अशी माहिती त्यांनी दिली. नरेंद्र मोदी सरकारान तिसऱ्या कार्यकाळात आता मेरेन 1,54,00,000 कोटी रुपयांच्यो मुळाव्यो सुविधा प्रकल्पाक मंजुरी दिल्या अशें वैष्णव हांणी मुखार सांगले. पश्चिम बंगालातल्या बायलावेल्या कथीत अत्याचाराविशी भारतीय जनता पक्षान देशाच्या वेगवेगळ्या भागात पत्रकार परिषदो घेतल्यो. एका निवेदनान पक्षान राज्याची मुखेलमंत्री ममता बॅनर्जीचेर कोलकाता दोतोराच्या बलात्कार आणि हत्येच्या घडणुकेचा हवालो दिवन बायलांचेर हिंसाचाराक प्रोत्साहन दिवपाचो आरोप केलो. भाजपा फुडाऱ्यांनी काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी आणि हेर आयएनडीआय हांची वाजयली. कोलकाता घडणुकीचेर युतीचे फुडारी तोंड बंद करून आसात. मायावती आणि मानुष हांच्याविषयी उलोवपी ममता बॅनर्जीन हांका पश्चिम बंगाल बायलांखातीर असुरक्षित केला असो आरोप भाजपान केला. या प्रकरणातल्या दोषींक संरक्षण दिवपाचो आरोपूय तांणी केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात. डॉक्टरावेल्या हिंसाचारा बाबतात चडांत चड स वरां भितर संस्थात्मक एफआयआर दाखल करपाक मुखेल संस्था जापसालदार आसतल्यो अशे केंद्रीय भलायकी मंत्रालयान म्हळां. भलायकी सेवा महासंचालक अतुल गोयल हाया संदर्भात केंद्र सरकाराची हॉस्पिटलां आनी वैजकीय महाविद्यालयांच्या मुखेल्यांक पत्र बरयलां. हे दिसांनी कोलकाता हांगा जाल्या एका दोतोराच्या हत्येच्या घडणुकेच्या फाटभुयेर आनी निवासी दोतोरांनी ह्या मुद्द्यावेल्यान केल्ल्या निषेधाच्या फाटभुयेर हे पावल आसा. हाली अशें दिसून आयलां की सरकारी हॉस्पिटलांनी दोतोर आनी हेर भलायकी सेवा कर्मचाऱ्यांचेर हिंसाचार सामान्य जाल्या. खुबशा भलायकी कर्मचाऱ्यांक आपले कर्तव्य करतना शारिरीक हिंसाचार सहन करचो पडटा. खूप जाणांक धमकी दितात वा तोंडी आक्रमकतेचो फुडो करचो पडटा. हातून चडशी हिंसा दुयेंतीचे परिवार वा दुयेंती करतात किंवा तांचे परिचित मनशा कडल्यान जाता अशें गोयल हांणी या पत्रात म्हळां. कोलकाता हांगाच्या अस्तंत बंगालच्या सरकारी आरजीकार मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटलातल्या निवासी बाल दोतोराचेर बलात्कार आनी हत्या केल्ल्याचो निषेध करपा खातीर आयज 24 वरां खातीर देशव्यापी संप करपाचो उलो इंडियन मेडिकल असोसिएशन म्हळ्यार आयएमएन मारला. आज सकाळी 6 वरां सावन बिगर आपत्कालीन आनी ओपीडी सेवा फाटी घेवपाचो उलो आयएमएन मारला. पिडीतेक न्याय मेळचो आनी भलायकी कर्मचाऱ्यांचे संरक्षणा खातीर केंद्रीय कायदो तयार करपाची मागणी ही संघटना करता. ह्या उल्या उपरांत भौशीक तशेंच खासगी भलायकी सुविधांचे आनिकूय दोतोर ह्या निषेधात सामील जाले. तशेंच आयएमएन कोलकाता हॉस्पिटलातल्या तोडफोडीचोय निषेध केला. 2022 वर्षाच्या 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची नवी दिल्लीत काल घोषणा केली. नॉन फिचर फिल्म गटात आयता ह्या फिल्माक सर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्माचो पुरस्कार फावो जालो. फिचर फिल्म प्रकारात सर्वोत्कृष्ट हिंदी फिचर फिल्म पुरस्कार गुलमोहर ह्या फिल्माक मेळ्ळो. ऋषभ शेट्टीक ताच्या कन्नड चित्रपट कांतारा खातीर सर्वोत्कृष्ट अभिनयाचो पुरस्कार मेळ्ळो. तर हरियाणाचो चित्रपट फौजा हाका नॉन फिचर फिल्म श्रेणीत सर्वोत्कृष्ट गीत लेखनाचो पुरस्कार फावो जालो. सर्वोत्कृष्ट गायक म्हणून अरिजीत सिंग हाणी पुरस्कार मेळयलो. पद्म पुरस्कार 2024 खातीर नामांकनां 15 सप्टेंबर म्हणसर घालपाक मेळटली. इच्छुक सहभागी तांची नामांकनां दाखल करपाक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल awards.gov.in हाका भेट दिवपाक शकतात. पद्म पुरस्कार हो देशाचो सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक. हे पुरस्कार 3 श्रेणीत दितात. अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेखातीर पद्मविभूषण तर उच्च श्रेणीतल्या विशिष्ट सेवेखातीर पद्मभूषण आणि खयच्या क्षेत्रातल्या विशिष्ट सेवेखातीर पद्मश्री प्रदान करतात. दरवर्षा प्रजासत्ताक दिसाच्या पूर्वसंधेर पुरस्कारांच्या नावांची घोषणा करतात. लष्कर मुखेली जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी पॅरीस ऑलिंपिक 2024 निरज चोप्रा आनी हेर भारतीय लष्करी खेळगड्यांचो तांच्या कामगिरी खातीर भोवमान केलो. भारतीय सैन्यात सुभेदार मेजर आशिल्ल्या निरज चोप्रान भालाफेकीत रुप्या पदक जिखले तर सुभेदार बोम्मन देवरा धीरज हाणी चौथे पदक धनुर्विद्या प्रकारात मेळले. खेळगड्यांच्या कामगिरीन फक्त प्रशंसात मिळूंक ना तर हे असंख्य लोकांक खेळा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करपाक प्रेरित केला असे जनरल द्विवेदी हांणी म्हळां. आगामी काळात भारतीय लष्करातले खेळगडे उत्कृष्टतेचा सोद सुरू दवरतले आणि चढ उंचाय गाठतले असा विश्वास ताणी उक्तायलो. विज्ञान शेतकऱ्यांमेरेन पावपाक सरकार आकाशवाणीचेर किसानो की बात ही कार्यावळ सुरू करपाचो आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीच्या अनुषंगान ते तयार करतले. नवी दिल्लीत शेतकऱ्यांकडे संवाद साधताना केंद्रीय शेती आणि शेतकरी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले की ही कार्यावळ फुडल्या महिन्यात सुरू जातली. त्याच्या वांगडा शेती शास्त्रज्ञ आणि विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांक माहिती दितले असे त्यांनी सांगला. पॅरिसात या महिन्यात सुरू जावपी पॅरालिंपिक खेळांनी भारताचे 84 खेळगडे वाटेकार जातले. 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर मजगती हे खेळ जातले. पहिलेच फावट या खेळांनी सगळ्यात चड 47 भारतीय एथलीट खेळगडे वाटेकार जातले. या पंगडात 50 खेळगड्यांनी टार्गेट ऑलिंपिक पोडियम योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतला असे खेळामंत्री मनसुख मांडविया यांनी सांगले. खेलो इंडिया खेळातल्यान खुपशा खेळगड्यांची निवड केल्या असे त्यांनी म्हळे. टोकियो जाल्ल्या ऑलिंपिक सर्तीत भारतीय खेळगड्यांनी बेस बरो खेळ करताना 19 पदकां मेळिल्ली. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा वेंचणुकेचे वेळापत्रक जाहीर. 3रा व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ परिषदेचे आज भारतात आयोजन. भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज नवी दिल्लीत बसका. देशातल्या 3 नवीन मेट्रो प्रकल्पाक मंत्रिमंडळाची मान्यता. कोलकाता दोतोराच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचो निषेध म्हणून आयज 24 वरां देशव्यापी संपाचो आयएमएचो उलो. आणि इतल्यान हे राष्ट्रीय खबरापत्र सोपलें.